संत श्रेष्ठ नाथ महाराज यांचा जो काळ होता तो यवनी सत्तेचा काळ होता. मोठा अवघड आहे. यवनी सत्तेचं अधिष्ठान असून त्या काळामध्ये भागवत धर्माचा प्रचार करणं हे दिसतं तितकं सोपं नाही. पण नाथ महाराजांच्या मागे भगवंताचं अधिष्ठान होतं. श्रीखंडाच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या घरामध्ये नांदत होता. धन्याजी दीन दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवाणी भक्त तुझा देवाणी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. नाथ महाराजांनी मला वाटतं हे वर्णन तुकाराम महाराजांनी जे केलं ते नाथांचा संसार नाथांचं जीवन बघूनच केलं. नाथ बाबांच्या भागवताची 1000 पारायण केली तुकाराम महाराजांनी आणि त्या भागवतामधून त्यांच्या अभंगामधून त्यांच्या भारुडाच्या वाङ्मयामधून जे दर्शन घडलं त्यांना एकच दिसून आलं की पंढरीचा पांडुरंग यांच्या घरी नांदत होता. धन्याजी दीन दर्शन संतांचे नांदे तया घरी संतांचं दर्शन. नाथ साधे वैष्णव नव्हते तर महावैष्णव होते. साधा वैष्णव कोणाला म्हणावं ज्याच्यामध्ये शैव आणि वैष्णव हा भेद आहे तो साधा वैष्णव. बरं का, उभा गंद लावतो तो वैष्णव आणि आडवा गंद लावतो तो शैव. जो महावैष्णव आहे त्याच्या ठिकाणी वादच नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. त्याला एकच माहिती आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय ब्रह्मा विष्णू महेश हे एका सत्तीची तीन रूप आहेत आणि इथे तर दत्तात्रय होते. दत्तात्रयाची उपासना होती म्हणून नाथ महाराजांच्या ठिकाणी एक समत्वाची दृष्टी असल्या कारणाने महावैष्णव होते. महाराजांनी वर्णन केलं समत्वाची दृष्टी म्हणजे काय. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात जाणीव शहाणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान जो मद होय अनन्य शरण तो जाण वैष्णव माझा. जो मला अनन्य जाणीव शहाणीव जातीचा अभिमान अहो तो कसला वैष्णवाला आहे. तो नुसता गंध लावणारा वैष्णव. पण वैष्णवाची प्रेम प्रतिती काय आहे. वैष्णवाची पैस दृष्टी काय आहे. वैष्णवांच्या ज्ञानाची व्यापकता केवढी आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून सांगितलं असा हा वैष्णव जाणीव शहाणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान. त्यांच्याच ओव्या सांगतो भागवतातल्या पुलकशाणी ब्राह्मण जाती भेदे विषम पण पण आत्मदृष्टी पाहता दान दोघे समान चित्रूप. पुलकशाणी ब्राह्मण ओ हे दोन्ही दिसायला भिन्न दिसतात पण आत्मदृष्टीकडून पाहिले तर समसमान आहेत. याच्यावर एक नाथांची रूपकं फार बघण्यासारखी आहेत. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द अलंकार उपमा अलंकार या ज्ञानोबारायच्या बघून घ्याव्या आणि रूपकं नाथांची बघून घ्यावी. आता किती सुंदर रूपक केलं बघा. दोन्ही समसमान आहेत हे सांगण्याकरता रूपक कसं करतात बघा. सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान एक पूज्य एक हीन पण विकुदाता मोल समान निंद्य वंद्यात्मत्वी दैसे. काय रूपक सुंदर आहे बघा. दृष्टांत असा आहे आम्ही वर्णन करून सांगतो की एकाच्या घरामध्ये सोन्याचा विष्णू होता आणि एकाच्या घरामध्ये सोन्याचं कुत्र होत. योगायोग असा की दोघालाही पैशाची नड पडली. कुत्रेवाला भाविक का अभाविक मला माहिती नाही पण विष्णूवाला नस्तिकच निश्चितच अभाविक असला पाहिजे. पण त्याला विचार आला की सोन्याचा विष्णू घरात ठेवून काय करायचा आहे. त्यापेक्षा मोडून खाल्ला तर बरा. बापाने केला होता एका दृष्टिकोनातून. याला सोनं दिसलं त्याला देव दिसला. फरक आहे बरं का दृष्टीतला. त्यांनी देव म्हणून बसवला आणि आणि सोनं म्हणून विकायला आणला. असंच असतं जीवनामध्ये. वस्तू तीच असते पण जशी दृष्टी असेल तशी दिसते नाही का. एखाद्या माणसाला बाई दिसेल दुसऱ्याला आई दिसेल. नाही का, ज्या सैनिकांनी कल्याणची सुभेदाराची सून पकडून आणली बर का, त्यांनी बाई म्हणून आणली, छत्रपितांना ती आई वाटली, एकाला बाई वाटली एकाला आई वाटली, आणि यांना आई वाटली म्हणून हे युगपुरुष झाले बर का। दृष्टीतला फरक आहे, वस्तू तीच आहे, जगत तेच असतं, जगतातली जगत बदलत नाही, जगतातली वस्तू बदलत नाही, फक्त दृष्टी बदलते। आणि म्हणून मी रोज कीर्तनातून एकच सांगतो, देव डोळे देतो आणि संत दृष्टी देतात, आणि दृष्टीने सृष्टी पालटते हा सिद्धांत आहे। आणि म्हणून इथे म्हणतात सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान झालं बाबा। जवाहिरीच्या दुकानात गेले, योगायोगाने असं घडलं, कुत्रेवाला नंबरवरना उभा होता आणि तिथे विष्णूवालेही होते, दोघंही गेले बरं का, दोघंही गेले आणि उभं राहिल्यानंतर मग त्या कुत्रेवाल्याने कुत्रं दिलं हातात, सोन्याचं कुत्रं, 25-30 तोळ्याचं कुत्रं चांगलं, एवढं मोठं वजनदार। मग त्याने आपलं घेतलं, ते कुत्र्याचं तंगडं घासलं कसवटीवर, घासल्या बिसल्यावर बघितलं, म्हणे वा चांगलं आहे, ओ फार जुनं सोनं आहे, अतिशय चांगलं आहे, 100 नंबरी सोनं आहे, भाव काय, 5,000 ठेवून दिलं। मग ते म्हणले जरा मोठी रक्कम आहे बसा म्हणे, 25-16 आहे। मग ते मागे होते विष्णूवाले, ते म्हणले तुमचं काय ते आणा, त्याच्या हातात विष्णूची मूर्ती होती। अरे म्हणले आता आपल्याला काय करायचं, दुकानदाराला काय घेणे देणं आहे, वजन करायचं आणि द्यायचं। त्याने त्या विष्णूला जसा कुत्र पकडलं तसं विष्णू पकडलं। मी चांगले शब्द वापरतो, मी सांगत नाही, नाथांनी सांगितलं। इथे कुत्र्याच्या चांगड्याजवळ विष्णूचं चरण घासलं, असे चरण घासले त्याने, बघितलं काय नाही, म्हणले हा चांगलं आहे सोनं, 5,000। अहो विष्णू मला उसळला की काय वाटतं का म्हणले तुमच्या जीवाला, अहो कुत्र्याचाही भाव तोच आणि विष्णूचाही भाव तोच। व्यापारी चांगला होता, गिराईक टिकवायचं होतं त्याला, काय रागू नका। पण हे बघा, विष्णूचा भाव नसतो, विष्णूवर भाव असतो। तुम्ही विष्णू म्हणून असताना वाटला असता तू विकायला दुकानात आणला नसता। मी कुत्र्याचाही भाव केला नाही आणि मी विष्णूचाही भाव केला नाही, मी सोन्याचा भाव केला। आणि विष्णू जर तुम्हाला वाटत असेल तर घरी न्या आणि पुन्हा पूजा करा। नाथ महाराज काय ओवी लिहितात बघा, याला नाथांचं भागवत म्हणावं। सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, पण विकू जाता मोल समान, निंद्य वंद्यात्मत्वी तैसे। तसं आकारातून बघतात ते तुम्ही आम्ही, आणि सोन्याकडून बघतात ते संत, आणि सोन्याकडून बघितल्यानंतर ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेथ देखे जो अभिन्नाकार, ते ज्ञान साचार सात्विक। सात्विक ज्ञान कोणचं, भिन्न खाणी, किती सुंदर होव्या आहेत भागवतातल्या, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, पण त्या ठिकाणी जो अभिन्नाकार प्रभूचा बघतो तो खरा संत, तो खरा वैष्णव। आणि ही वैष्णवाची प्रतिती नाथांच्या ठिकाणी जागृत होती, नुसती जागृत नव्हती तर कृतीतून प्रवाहित होती। काही ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं ज्ञान असतं पण कर्मातून ते ज्ञान प्रवाहित नसतं, ज्ञानात जरी पटलं तरी कृतीतून कडायचं धाडस नसतं। एखादी गोष्ट माणसांना ते म्हणतात, अहो पटलं हो तुम्हाला, आम्हाला अगदी खरंच हुंडा घेणं की नाही याच्या आम्ही विरुद्ध आहोत, हुंड्याची पद्धत मोडून काढली पाहिजे। खरं सांगू का, मला तर पटलंय पण काय करू, कृतीतून उतरणं अवघड आहे, कारण घरातल्या सगळ्यांनाच पाहिजे, मी तरी काय करू, बोलणं कळलं का। म्हणजे ज्ञानात पटलं पण कृतीतून उतरणं, मग कृतीतून उतरण्याकरता तसा धाडसी लागतो। तो आईला सांगतोय, बघ आई मला मुलीशी लग्न करायचंय सोन्याशी नाही। मग त्या आईचा विरोध बापाचा विरोध मोडून जर करत असेल तर ज्ञान कृतीतून उतरणं हे मोठं अवघड आहे। म्हणून ज्ञानात सगळ्याला समजतं पण कृतीत उतरत नाही। बोलताना सगळे म्हणतात सर्वम खविदम ब्रह्म, मग काय झालं, अरे अडचण कुठे आली। नाथांचं ज्ञान नुसतं बुद्धीमध्ये नव्हतं तर ज्ञातांचं ज्ञान असं पैठणच्या रस्तोरस्ती नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ज्ञानाने आपली व्याप्ती वाढवून टाकली। एक दिवस श्राद्ध होतं नाथांच्या घरी, काय मजेशीर गोष्ट आहे बघा, श्राद्ध होतं आणि आता अधिकारी इनामदार मोठा वाडा नाथांचा बरं का, संत वैष्णव अहो काय कमी होतं. नाथ एक असे आहेत की ज्यांच्याकडे कशाचंच कमी नव्हतं. काहींना असं दिसतं की कुठे दौलत कमी आहे, कुठे काय कमी आहे, कुठे काय कमी आहे. नाथांचा कोणाची बायको विरोध जात आहे, कोणाचा अमक विरोध, काही नाही, काहीतरी कुठेतरी संतामध्ये दिसतं. नाथांचं कौतुक असं दिसतं की गिरजाबाई अनुकूल, धन दौलत घरामध्ये भरपूर, प्रतिष्ठा भरपूर, ज्ञान भरपूर, प्रेम भरपूर, भक्ती भरपूर, कशाला कमतरताच नाही. जसं प्रवचन तसं कीर्तन, जशी वाणी तशी लेखणी आणि तशी कृती. उत्कृष्ट वाणी, उत्कृष्ट लेखणी, इतकी लेखणी जबरदस्त की त्या लेखणीतून भागवत बाहेर पडलं. इतकी लेखणी जबरदस्त की रामायणासारखा महान ग्रंथ बाहेर पडला. वारकरी संप्रदायाचे दोन हे आहेत ना, दैवत रामकृष्ण हरी. मला वाटतं रामाकरता भावार्थ रामायण लिहिलं आणि कृष्णाकरता भागवत लिहिलं, बरं का. आणि हे दोघांना, दोघांची भक्ती विठ्ठलाच्या भक्तीशी एकरूप केली. राम आणि कृष्ण या दोघांनाही विठ्ठलाच्या राजमार्गावर आणून सोडलं की ज्या राजमार्गावर गरीब आहेत, श्रीमंत आहेत, चांगले आहेत, वाईट नाहीत, ह्याची दौंडी कोण पिटतात. खटनट यारे शुद्ध होनी जारे,
खटनट यारे शुद्ध होनी जारे,
खटनट यारे शुद्ध होनी जारे,
खटनट यारे शुद्ध होनी जारे.
दौंडी पिटी भावे चोखा मेळा,
दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा.
आणि काय कौतुक सांगावं तुम्हाला, वैशिष्ट्य बघण्यासारखं आहे. जेव्हा त्यांनी बघितलं आणि असं जेवण चांगलं लावू, पश्च पकवानाचं जेवण, जिलेबी काय, लाडू काय, बरं त्या वेळेला डालडा नव्हता काय, म्हणून मिक्सचर करण्याचं काही, बरं साधू संतांचं घर कशातच मिक्सचर नव्हतं, सांगण्यात मिक्सचर नव्हतं, वागण्यात मिक्सचर नव्हतं, बोलण्यात मिक्सचर नव्हतं. मिरची बोलायची असेल तर ती तिखटच होती, त्या मिरचीमध्ये मसाला भरत नव्हते गोड. माझं बोलणं कळलं. नाथांचं वाक्य सुद्धा बघा, काही काही टायमाला झोंबायचं ते झोंबतच, ते काही तसं सोडत नाही. हो उगीच मिरची द्यायची तेव्हा मिरचीच द्यायची आणि गोड द्यायची तेव्हा गोडच द्यायचं, कारण तिथे कुठे काही मतलबीपणा नव्हता, अंतःकरण शुद्ध होतं. आणि म्हणून गंमत बघा, असा अन्न शिस्त आहे, भजी तळलेली, वास सुटलेला आहे, मसाल्याचा भात, ओ हो 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 हो, का आंबे मोरचे तांदूळ, वर खतं नव्हती त्यामुळे शुद्ध तांदळाचा वास, लोणकडं तूप. आणि तो वास जेव्हा सुटला त्या रस्त्याने बरं का अस्पृश्य चालले होते, हरिजन चालले होते बरं का. आणि ते असे नाथ उभे होते गच्चीमध्ये आणि खालून बोलणं चाललं होतं, काय रे बाबा, काय या श्रीमंत लोकाचं भाग्य आहे, अरे काय आंबेमोर तांदळाचा वास, अरे काय नाकात चाललाय, अरे असं असं दुसरा म्हणला, अरे याला ते वासाच्यात इतकं सुंदर, इतकं सुंदर, इतकं सुंदर. दोन मिनटं थांबले, ते म्हणले तोंडात जायचं नाही, निदानी नाकाने तरी वास घेऊ, वास घेऊ लागले बर का. या महावैष्णवाचं अंतःकरण पिळून निघालं. दुसरा म्हणतो, अरे आपल्या भाग्यात कुठे रे आहे एवढं, अरे याच्याकरता नशीब लागतं, थोरा मोठ्याच्या घरामध्ये जन्माला घ्यावं लागतं, उच्च जातीमध्ये जन्म यावा लागतो, आपलं कुठे एवढं भाग्य आहे. अरे तुला माहित नाही का, आपली सावली पडलं तर माणसं 10 फुटाहून जातात. नाथांनी ऐकलं, प्रेमाची सावली त्यांच्यावर घातली. नाथ बाबा होते आमचे ते. जय कारंजले गांजले, जय कारंजले गांजले, रंजले त्या सिमरणे जो आपुले, त्या सिमरणे जो आपुले, त्या सिमरणे जो आपुले, तोची
साधु ओळखावा, तोची साधु ओळखावा।
त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, तोची साधु ओळखावा।
त्यासी म्हणे साधु ओळखावा, आय तोची साधु ओळखावा। जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, आणि तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा। नाथ बाबांनी वरून बघितलं, अरे बाबा उद्धवा आण त्यांना, बोलो त्यांना, बोलो हा हा खरा नारायण आहे, भूक लागलेला। बाकीचे रोजच पंचपक्वान्न खातात, आपल्याकडे आज श्राद्धाला ब्राह्मण ब्राह्मणाची पंगत पहिल्यांदा असते। अरे पण ब्रह्मप्रतिती जाणणारा तो ब्राह्मण न, सर्व ठिकाणी ब्रह्मभाव भोगणारा तो ब्राह्मण न, ही प्रतिती ज्याच्यात जागृत आहे तो ब्राह्मण न, मग याच्यात नाही का पुलकशा आणि ब्राह्मण? उवीस त्यांची बघा, जातीभेदे विषमपण, पण आत्मदृष्टी पाहता जाण दोघे समान चित्रूप। मी काय सांगितलं हे भागवतात लिहिलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलं, नाथांच्या नाथांच्या कृतीतून उतरलं। खाली आले, त्यांनी बोलणं ऐकलं, घाबरले बिचारे, मनाखाली घातल्या का रे, या या। त्यांना वाटलं काय बोलतायत कोणाला माहीत, तो म्हणतो मी तुला म्हणत होता हरुबोळ, उभारून बोलतोयस, जिलेबी काय सुंदर, आमकं काय सुंदर, तमकं काय सुंदर, काय हा, अरे तुला कळत नाही का, अरे अशांच्या याच्यावर आपलं मन सुद्धा जाऊ नये, ते अन्न विटाळत। नाथ महाराज म्हणाले, नाही रे बाबानो, या जवळ या। नाथाने हाताला धरलं त्यांना, ब्रह्म संस्पर्श होता तो, प्रत्यक्ष देवाचा स्पर्श होता। अहो देव सुद्धा सगळ्याला शिवलेला आहे ना, देव असं म्हणतो का, हा ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य, हा घोडा का, कुत्र, देव म्हणत नाही। आम्ही म्हणतो शिव नका, पण देवाने जर विचार केला की आमक्याला शिवावा का तमक्याला शिवावा, तर मला वाटतं बरीचशी मंडळी लवकरच मरून जातील। काय हे शिवाशिवीची भानगड अनेकात नाही आहे? ओ अशी एक गोष्ट मी वाचली कुठेतरी, जगद्गुरु शंकराचार्य स्नानाला निघाले गंगेच्या, आणि तिथे प्रत्यक्ष शिव भगवान एका चांडाळाचं रूप घेऊन आले। ते म्हणले बाजूला हो, बाजूला हो, मध्ये उभा राहू नकोस। हे म्हटल्यानंतर त्यांनी तिथे विचारलं की तू कोणाला बाजूला हो म्हणतोस, माझ्या देहाला बाजूला हो म्हणतोस का आत्म्याला बाजूला हो म्हणतोस? देहाला बाजूला हो म्हणत असेल तर तुझा देह आणि माझा देह एकच आहे, याच्यात काही फरक नाही, आणि आत्म्याला बाजूला हो म्हणत असेल तर आत्मा सर्वव्यापी आहे, तो कुठे बाजूला करू? सर्वव्यापी आत्मा आहे, त्याला बाजूला कुठे करू? एवढं म्हटल्यानंतर शंकराचार्यांनी ओळखलं हे प्रत्यक्ष शिव। मग आता मला सांगा, शिवभगवंताने जर चांडाळाचा वेश घेतला तर देवातल्या देवळात जाऊन अस्पृश्याला देवाला शिवायला कुठे बघितलं का, बिघडलं का काही? पण आमच्या डोक्यात अजून ते बसलेलं आहे बरं का, आता पुष्कळ कमी झालं, वारकरी संतांनी हे सगळं कमी करून टाकलं, आणि त्याच्यात अग्रेसर आमचे नाथ बाबा आहेत। काय हा पैठणचे जी महान विभूती, हो ही महान, महानच खरंच म्हटलं पाहिजे, महान काय ताकद लागते मी म्हटलं, विचार करा, सगळं गाव जेव्हा ते हरिजन निघाले, सगळे सगळे मोठे मोठे पैठणकर शास्त्री, अहो काय केलं, काय केलं, काय केलं, काय केलं? म्हणले महाराज मी तुमची क्षमा मागतो, काय प्रायश्चित द्याल ते घ्यायला तयार आहे, पण हा आता माझ्या दारात नारायण आलेला आहे, त्याला मी परत पाठवत नाही। काय सांगू तुम्हाला, अशी केळीची पानं घातली, रांगोळ्या घातलेल्या, आणि असं जेवण वाढलं तुम्हाला सांगू सुंदर, गिरजाबाई वाढायला, हो ती काही असं म्हटली नाही की आता आपल्याला गावात ठेवतील का न ठेवतील, ते म्हणले नाही ठेवलं तर काय आहे, आपण जाऊ तिथे गाव तयार करू। अवी संत मंडळी फार जबरदस्त असतात, हो संत मंडळींची ताकद अशी असते हो त्यांना गाव नाही ठेवलं तर तिचे जाईल तिथे गाव तयार करतील इतकं सामर्थ्य असतं त्यांचं. गिरजाबाईला माहिती होते आपले पती काय आहेत आपले मालक काय त्यांचं सामर्थ्य काय आहे तिला माहिती होती की यांच्या घरामध्ये देव नांदतोय. काय श्रीखंडाच्या रूपाने कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे ज्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाये ओ वाळू आरती स्वामी एकनाथा स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अरे कावडीने पाणी वाहत होता कीर्तनामध्ये चोपदार होता हो दत्तात्रय सुद्धा त्यांच्या घरामध्ये चोपदारकी करत होते हो साधे नव्हतं व्यक्तिमत्व नाथांचं. ना तुम्ही साधे समजूच नका हो फार कौतुक आहे नाथांचं त्यांचं वाङ्मय काय जीवन काय सगळं अलौकिक हो. आणि म्हणजे जेवायला वाढलं आणि काय तुम्हाला सांगू तो वरण भाताचा घास असा लोण्याचा तुमच्या तुपाचा वर गोळा गाताना आठवण झाली. अरे म्हणे आज आपण एवढं खातोय पण आपल्या बायको परवा नाही किंवा म्हणणं नाथाने ओळखलं. अरे म्हणले बाबानो गिरजाबाई अरे तुम्ही पोटभर खा घरी बांधून देते घरी बांधून देते. काय काय या वैष्णवाला म्हणावं काय या संताला म्हणावं हा दुसऱ्याच्या अंतःकरणातली पिडा जाणली दुसऱ्याची व्यथा जाणली आणि याचं कौतुक नरसिंह मेहतानी फार सुंदर गायले. वैष्णव जन तो तेने रे कही ये जी वैष्णव जन तो तेने जी कही ये जे धीर पराई जाने रे पीर पराई जाने रे
वैष्णव जन तो तेने रे कही ये जे वैष्णव जन तो तेने जे कही ये जे पीर पराई जाने रे
पर दुखे उपकार करे तोय पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान नाने रे मन अभिमान नाने रे
वैष्णव जन तो तेने रे कही ये जे वैष्णव जन तो तेने रे कही ये जे वीर पराई जाने रे
वैष्णव जन तो तेने रे कही ये रे वीर पराई जाने रे
नरसिंह मेहताने फार सुंदर वर्णन केलं. अरे परांची पिढ्या जाणतो दुसऱ्याची पिढा जाणतो त्याला वैष्णव म्हणावा का त्रास देतो तो वैष्णव मला शिव नकोस माझ्याजवळ येऊ नकोस. अरे बाबा वैष्णव त्याला म्हणावा ना हा खरा वैष्णव होता. वैष्णव तो जाया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया
वैष्णव तो जाया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ज्याची देवावर माया आहे आणि जो देव सर्वव्यापी बघतो सर्वांच्या ठिकाणी बघतो असा हा जनी जनार्दन असे हे जनार्दन महाराज बरं का जनार्दनाचे शिष्य एकनाथ महाराज एकच नाथ बरं का. तुम्हाला कौतुक कळलं का प्रत्येकाला असं वाटतं माझं नाव लावावं. नाथांनी जनार्दन स्वामीचा स्वीकार केल्यानंतर अभंग जे लिहिले जनी जनार्दन एका जनार्दनी एका कुणाचा आहे तर जनार्दनाचा आहे आणि या प्रतीतीने जे नाथ बाबा आमचे जगले त्यांचं जीवन बघण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपण जर थोडक्यात विचार केला तर काय आपल्याला दिसून आलं त्यांची समत्वाची दृष्टी काय ज्यांनी जनार्दन बघण्याची वृत्ती काय याच्यातून एकच दिसतं की त्यांचं संतत्व प्रकट होतं. शब्दाची चातुर्य दाखवतो तो पंडित, बरं का, निळण्या प्रक्रिया सांगतो तो ज्ञानी, पण सर्वांना जवळ करतो तो भक्त. आणि नाथांच्या वाङ्मयामधून हेच आपल्याला दिसून येतं. आणि हा त्यांचा गुण बघून, त्यांचं श्रेष्ठत्व जाणून तुकाराम महाराज म्हणले, शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला. महाराज म्हणून तर आम्ही तुमच्या पायावर लोटांगण घेतलं. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, झाला दास पायाचा, झाला दास पायाचा, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. आता मज उपेक्षिता, आता मज उपेक्षिता, नाही सत्ता आपुली, नाही सत्ता आपुली, आता मज गुण दोष, नका पाहू गुण दोष. आणि विशेष म्हणजे हे सगळे विचार त्यांनी एकनाथी भागवतामध्ये लिहून ठेवले. पहिले पाच अध्याय पैठणमध्ये लिहिले. एक ब्राह्मण काशीला गेला, त्यांनी त्या गाथ्या भागवताचं पारायण करत असताना एका शास्त्र्यांनी बघितलं, अरे म्हणले हे प्राकृत ग्रंथ काय वागतो संस्कृतच्या भूमीमध्ये. थोडक्यात सांगतो, जेव्हा तिथल्या विद्वानांनी ते ऐकलं, तिथल्या काशीच्या पंडितांनी ऐकलं, तेव्हा त्यांना कळलं की अहो हे प्रत्यक्ष देवाच्या मुखातून बाहेर पडतं आहे. मग नाथांच्या भागवताची मिरवणूक हत्तीवरून काढली. एकाला असं वाटलं, वाईट वाटलं त्याला, नाथांना एवढं श्रेष्ठत्व मिळतं आहे. त्याने ते भागवत असं घेतलं आणि गंगेमध्ये टाकलं, पण गंगेने हात वर करून घेतले आणि ते भागवत तारलं. भागवत तरलं नाही तर भगवंती धर्म तरला, आणि त्यामुळे तुम्ही आम्ही तरलो. तुकामण भागवत, तुकामण भागवत,
तुकामण भागवत, तुकामण भागवत,
तुकामण भागवत, तुकामण भागवत,
तुकामण
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल
श्री ज्ञानदे तुकाराम,
ज्ञानेश्वर महाराज
की जय,
तुकाराम महाराज, नाथ महाराज की जय, अप्पा महाराज, दादा महाराज, भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ.